द्रविणस्यवः
ॐ त्वमग्नेः प्रधायसि जुष्टो होता वरेण्यः त्वया यज्ञम् वितनुवते
त्वमग्ने वाजसातमम् वर्धन्ति सुष्टुतं सनोरास्वासुवीर्यम् ॐ अग्ने देवीरालिव देवास्त्वं परिपूरसि
Lasst dies unser einziges Bedürfnis im Leben sein, das Göttliche zu verwirklichen. Die Mutter.